चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना तोट्यातून सावरण्यासाठी प्रभावी धोरण तयार केले जात आहे। हरियाणा सरकार राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना तोट्यातून वर काढण्यासाठी नवं प्रभावशाली धोरण बनवलं जात आहे, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येईल। सहकारी साखर कारखान्याला हरियाणा शुगर फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन शक्ती सिंह यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी सांगितलं की या धोरणामध्ये कारखान्यांमध्ये उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून अतिरिक्त पैसे मिळवण्याला प्राधान्य दिलं जाईल। कारखान्यात गाळप क्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। या अंतर्गत राज्य सरकार कैथल सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 2500 टन प्रतिदिनहून वाढवून 3500 टन प्रतिदिन करण्याचा प्रस्ताव पास झाला आहे, ज्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया प्रगतीवर आहे। त्यांनी केनियार्डमधील गाळपासाठी आणलेल्या उसाची तपासणी केली आणि अधिकाऱ्यांना साखरेचा रिकव्हरी दर वाढवण्याच्या सूचनाही दिल्या। यावेळी कैथल सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जगदीप सिंह यांनी सांगितलं की 12 जानेवारीपर्यंत 12.70 लाख क्विंटल उसाचं गाळप करून 1,16,100 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं।